नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. नव्या कायद्या खाला स महिन्या भितर सगळी घरा कायदेशीर जातली अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. ते काल प्रियोळ मतदारसंघात मजे घर येवजणेचे अर्ज वितरण सुवाळ्यान उलयताले. दरेक मनीस आपल्या जिणेंत एकूच घर बांदता आनी म्हणून प्रत्येकांक हक्काचे घर मेळचे ह्या हेतान मजे घर येवजण आनी कायदो तयार जाला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. काल प्रियोळ मतदारसंघात मुखेलमंत्र्यांचे हजेरेन मजे घर येवजणेचे अर्ज वितरीत जाले.
जन्माक येता आसतना कांयच घेवन येना आनी मनीस वयता आसतना कांयच घेवन वचना. मनीस पुराय आयुश्यान फक्त एकूच घर बांदता आनी घर बांदता आसतना आपल्यो वस्ती घरांक दवरता. ह्या घरांक कायदेशीर करपा खातीर आमच्या सरकारान म्हजे घर ही योजना हाडली. म्हजे घर ही योजना सांगता आसतना हा मुद्दामून हितून 5 तरेचे वेगवेगळ्या लोकांक हाचो बेनिफीट जाता. मागीर तुमी ठरोवपाचो आपूण खंयच्या कॅटेगरीत पडटा तो. कोण गोंया भायल्या हांगासर येवन रावल्या आनी तांकां बेनिफीट दिवपाचो आमचो उद्देश ना. हे ते आतां परत परत जे सांगता पळय न्ही, म्हजे तर म्हणण्या की मूळ गोयकार आमचे जे हांगासर रावल्या तांच्याच खातीर आम्ही माझी घर ही योजना हाडल्या.
राज्य सरकारान गोयकारांच्या फायद्या खातीर मजे घर येवजण चालीक लायल्या आनी तांकां तांच्या घराचो मालकी हक्क दितले आनी गोयकार सदां खातीर भयमुक्त जातले. फोंडा मतदारसंघातल्या मजे घर येवजणे विशीं म्हायती दिवपा खातीर आयोजित केल्ल्या कार्यावळींत मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत उलयताले. काल सकाळी फोंडेच्या रुक्मिणी सभाघरांत ही कार्यावळ जाली. दिव्यांगत्व व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयान दिव्यांग श्रेणीत उत्कृष्ट मालक, उत्कृष्ट बिगर सरकारी संस्था, उत्कृष्ट दिव्यांग व्यक्ती आणि उत्कृष्ट कर्मचारी हे राज्य पुरस्कार भेटोवपा खातीर दिव्यांग मालक, बिगर सरकारी संस्था, दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग कर्मचाऱ्याकडल्यान विहित नमुन्यातल्यान अर्ज मागल्यात. उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी श्रेणीत दोळ्यांनी न दिसप, आयकुपाक न येवप आणि शारीरिक दिव्यांग अशा वर्गात प्रत्येकी एक पुरस्कार दितले. 50,000 रुपया प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असा. विहित नमुन्यातले अर्ज दिव्यांगत्व व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयात फुकट उपलब्ध असतात. पुराय भरिले अर्ज राजपत्रित अधिकाऱ्यान प्रमाणित केल्ल्या आवश्यक दाखल्यांची प्रती सहित 18 नोव्हेंबर मेरेन दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरण संचालनालयात पावपाक जाय. हे पुरस्कार 19 डिसेंबर 2025 दिसा गोंय मुक्ती दीस सुवाळ्यान मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी भेटयतले. सहकार वाठारान उल्लेखनीय वावर करून सहकारी चळवळीत महत्वाचे योगदान दिवपी व्यक्ती आणि सहकारी संस्थानांचा भोवमान करपा खातीर गोंय सरकारान गोवा राज्य सहकारी पुरस्कार 2025 खातीर अर्ज मागयल्यात. हे पुरस्कार गोंय राज्य सहकारी पुरस्कार आणि सहाय्य योजने खाला दितले. या पुरस्कारान गोवा सहकार रत्न यादिस्तीक आणि 1,25,000 रोख, गोवा सहकार भूषण यादिस्तीक आणि 75,000, गोवा सहकार श्री यादिस्तीक आणि 50,000 रोख, राज्यातलं उत्कृष्ट सहकारी संस्था प्रोत्साहन पुरस्कार दरेक संस्थे खातीर यादिस्तीक आणि सहकार वाठारांतल्या 50 व्यक्तींक मजत दिवप हांचो आस्पाव असा. संकेतथळाचेर तशेंच सहकारी संचालक कार्यालय, सहकार संकुल पाटो पणजी तशेंच पणजी, म्हापशा, फोंडा, मडगांव, केपें आनी दिवचल हांगा अर्ज मेळटले. पर्यटकांच्या जीवाक धोको निर्माण करून चलपी हवाई खेळा खातीर राज्य सरकारान खर नेम केल्यात. नेमाचे उल्लंघन केल्यार 2,00,000 रुपया मेरेन दंड भरचो पडूं येता. उपकरणां जप्त करपा वांगडाच परवानोय रद्द जावं येता. पायलट आनी प्रवाशांक उण्यान उणो 15,00,000 रुपया वैयक्तीक अपघात विमो दिवप ऑपरेटर्सांक बंधनकारक आसा. हे संबंधी गोंय पर्यटन खात्यान नवे गोवा एरो स्पोर्ट्स नेम 2025 अधिसूचीत केल्या. सुरक्षेच्या नेमाचे उल्लंघन केल्यार खर ख्यास्त दिवपाची तरतूद तातूंत आसा. गुन्यावा प्रमाण आणि परतून तसे केल्यास 2,00,000 रुपया मेरेन दंड कायम काळ्या वळेरेन घालप, उपकरणां जप्त करप आणि नोंदणी वा परवानो रद्द करपाची तरतूद असा. पणजी वेधशाळे नोंद केल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 29° सेल्सियस नोंद जाला तर उण्यात उणो तापमान 24° सेल्सियस नोंद जाला. गोयांत तालिगांवच्या श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमार सुरू जावपी फिडे वर्ल्ड कप 2025 सर्तीन सर्वोत्तम बुद्धीबळ प्रतिभेचे आयोजन केला. 8 फेरयेंतल्या नॉकआउट सर्तीन 82 देशांतले 206 खेळगडे $20,000,000 इनामा खातीर 2026 वर्साच्या उमेदवार सर्तीन 3 प्रतिश्ठीत सुवाती खातीर सर्त करतात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.